जॉन हॉटेलवर येतो.
जॉन अराइव्स एट द होटल.
तो पाहतो रिसेप्शन डेस्क.
ही सीज द रिसेप्शन डेस्क.
तो डेस्क कडे चालतो.
ही वॉक्स टू द डेस्क.
स्वागत कर्मचारी त्याच्यावर स्मित करतो.
द रिसेप्शनिस्ट स्माइल्स एट हिम.
ती म्हणते स्वागत आहे.
शी सेज वेलकम.
जॉन उत्तर देतो धन्यवाद.
जॉन रिप्लाइज थैंक यू.
ती त्याचा आयडी मागते.
शी आस्क्स फॉर हिज आयडी.
जॉन तिला त्याचा ओळखपत्र देतो.
जॉन गिव्स हर हिज आयडी.
स्वागत करता ओळखपत्राची तपासणी करतो.
द रिसेप्शनिस्ट चेक्स द आयडी.
ती म्हणते सर्व काही ठीक आहे.
शी सेज एव्हरीथिंग इज ओके.
जॉन आता आनंदित आहे.
जॉन फील्स हॅपी नाव.
तो किल्ला घेतो.
ही टेक्स द की.
कमरा मोठा आणि स्वच्छ आहे.
द रूम इज बिग अँड क्लीन.
जॉन येथे असणे आनंददायी आहे.
जॉन इज हॅपी टू बी हिअर.
माझ्या स्वप्नातल्या अपार्टमेंटबद्दल तुम्हाला सांगायचं आहे.
आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय ड्रीम अपार्टमेंट.
हे एक मोठा ठिकाण आहे ज्यामध्ये चांगला देखावा आहे.
इट इज अ बिग प्लेस विथ अ नाईस व्ह्यू.
तिथे एक बाग आहे आणि एक छोटी तळी आहे.
देअर इज अ गार्डन अँड अ स्मॉल पूल.
लिव्हिंग रूम खूप आरामदायक आहे.
द लिव्हिंग रूम इज व्हेरी कोझी.
माझ्या आवडतं सोफ्यावर बसणे आहे.
आय लाईक टू सिट ऑन द सोफा.
माझ्या मोठ्या स्वयंपाकघराची आधुनिक उपकरणे पाहिजे.
आय वॉन्ट अ बिग किचन विथ मॉडर्न अप्लायन्सेस.
बेडरूम माझं आवडतं ठिकाण आहे.
द बेडरूम इज माय फेवरेट प्लेस.
माझ्याकडे एक मोठा पलंग आणि एक लेखकाची टेबल आहे.
आय हॅव अ बिग बेड अँड अ डेस्क.
माझे मित्र कधीही भेट देऊ शकतात.
माय फ्रेंड्स कॅन व्हिजिट एनी टाइम.
मी त्यांच्यासाठी रांधण्यास प्रेम करतो.
आय लव्ह टू कुक फॉर देम.
माझा स्वप्नाचा अपार्टमेंट मला आनंदित करतो.
माय ड्रीम अपार्टमेंट मेक्स मी हॅपी.
मी तिथे सदैव राहायला हवे आहे.
आय वॉन्ट टू लिव्ह देअर फॉर एव्हर.
एमिली सकाळी बसस्थानकावर लवकर आली.
एमिली अराइव्ड एट द बस स्टेशन अर्ली इन द मॉर्निंग.
ती तिच्या साहसाला शहरात प्रारंभ करायला उत्साही होती.
शी वॉज एक्साइटेड टू स्टार्ट हर एडव्हेंचर इन द सिटी.
तिने नकाशा घेतला आणि तिचा मार्ग काळजीपूर्वक आखला.
शी टूक अ मॅप अँड प्लॅन्ड हर रूट केअरफुली.
लवकरच ती मोठ्या हसण्यासह बसमध्ये चढली.
सून शी बोर्डेड द बस विथ अ बिग स्माइल.
ड्रायव्हरने तिला नमस्कार केला आणि प्रवास सुरू केला.
द ड्रायव्हर ग्रीटेड हर अँड स्टार्टेड द जर्नी.
एमिलीने बाहेर रस्त्याला लागणाऱ्या इमारतींना पाहिले.
एमिली वॉच्ड द बिल्डिंग्स पास बाय आउटसाइड.
तिने सुंदर उद्याने आणि अनेक लोक सूर्याचा आनंद घेताना पाहिले.
शी सॉ ब्युटिफुल पार्क्स अँड मेनी पीपल एन्जॉईंग द सन.
बस एका महान कॉफीच्या दुकानात थांबला.
द बस स्टॉप्ड एट अ ग्रेट कॉफी शॉप.
एमिलीने उतरून त्या क्षेत्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
एमिली डिसाइडेड टू गेट ऑफ अँड एक्सप्लोअर द एरिया.
ती वातावरणात फिरली आणि अनेक चित्रे घेतली.
शी वॉक्ड अराउंड अँड टूक मेनी पिक्चर्स.
तिने तिचा वेळ आनंद घेतला आणि तिच्या साहसादरम्यान खुश झाली.
शी एन्जॉयड हर टाइम अँड फेल्ट हॅपी ड्युरिंग हर एडव्हेंचर.
लांब दिवसानंतर तिने पाठीमागे बस घेतला.
आफ्टर अ लॉंग डे शी टूक द बस बॅक होम.
एमिलीने तिच्या अद्भुत दिवसाबद्दल आभार मानले.
Emily felt grateful for her wonderful day.
माझ्या बहुसांस्कृतिक शेजारी प्रत्येक घर एक वेगळी गोष्ट सांगते.
In my multicultural neighborhood, each house tells a different story.
उदाहरणार्थ स्मिथ कुटुंब थँक्सगिव्हिंगसाठी मोठ्या टर्की जेवणासोबत साजरे करते.
For instance, the Smith family celebrates Thanksgiving with a big turkey dinner.
तरी चेन कुटुंबाला शांत निरीक्षण आवडते.
Meanwhile, the Chen family prefers a quieter observance.
ते त्यांच्या पूर्वजांना एक शांत चहा समारंभात मानतात.
They honor their ancestors with a peaceful tea ceremony.
संस्कृती विद्या कुटुंबांमध्ये खूप वेगळ्या आहेत.
Cultural traditions vary greatly between families.
दुसऱ्या बाजूला माझ्या शेजाऱ्यांच्या इटालियन मुळांचा प्रकाश त्यांच्या रविवारीच्या जेवणात येतो.
On the other hand, my neighbor's Italian roots shine through their Sunday meals.
ते सहसा अनेक भाजीपाला तयार करतात ज्यामध्ये पास्ता आणि डेझर्ट समाविष्ट असतात.
They often prepare multiple courses, including pasta and desserts.
विलक्षण माझ्या कुटुंबात साधा पॅलेट आहे, सहसा पिझ्झापर्यंत मर्यादित आहे.
In contrast, my own family has a more simple palate, usually limited to pizza.
अशा भिन्नता आमच्या समुदायाला विविध अनुभवांनी समृद्ध करते.
Such differences enrich our community with varied experiences.
आपण जे जेवण शेअर करतो ते एक संधी बनते की एकमेकांच्या परंपरेबद्दल शिकावे.
Every meal we share becomes an opportunity to learn about each other's traditions.
हे आदान-प्रदान आमच्या नात्यांना बळकट करणारे बंध निर्माण करतात.
These exchanges create bonds that strengthen our relationships.
प्रत्यक्ष आमच्या वेगळेपणाचा स्वीकार केल्याने आपल्याला समजून घेण्यात आणि सहानुभूतीत संपन्न बनवतो.
Indeed, embracing our differences makes us richer in understanding and empathy.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाने आपण इतरांशी कसे जोडले जाते यावर खोल प्रभाव टाकला आहे.
In today's digital age, social media profoundly influences how we connect with others.
Facebook आणि Instagram सारखी प्लॅटफॉर्म्स मित्रांमध्ये त्वरित संवाद साधण्यासाठी मदत करतात.
Platforms like Facebook and Instagram facilitate instant communication among friends.
तरी हा एक सतत कनेक्टिव्हिटी एक विरोधाभासात नेऊ शकते.
However, this constant connectivity can lead to a paradox.
अनेक व्यक्ती सतत कनेक्टेड असतानाही अधिक एकटेपणाचा अनुभवतात.
Many individuals feel more isolated despite being constantly connected.
संबंधांची प्रामाणिकता अनेकदा अंतरंगतेचा भास गडद करतो.
The illusion of intimacy often overshadows authentic connections.
अनेक उपयोगकर्ता आवड आणि सामायिकरण यांना वास्तविक प्रेमाशी समकक्ष मानतात.
Many users equate likes and shares with genuine affection.
या डिजिटल मान्यतेवर अवलंबित्व आमच्या वास्तवाची संकल्पना विकृत करू शकते.
This reliance on digital validation can distort our perception of reality.
सामाजिक मीडिया संबंधांना उन्नत करू शकते तर संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
While social media can enhance relationships, it's vital to maintain balance.
शेवटी खरी कनेक्शन वेळ प्रयत्न आणि आमने सामने संवादाची आवश्यकता आहे.
Ultimately, true connections require time, effort, and face-to-face interaction.
जसे आपण या आव्हानात्मक परिदृश्यात नेव्हिगेट करतो आत्मजागृती अत्यंत महत्त्वाची होते.
As we navigate this complex landscape, self-awareness becomes paramount.
कलेच्या तत्त्वज्ञानाने आपल्याला सर्जनशीलतेच्या साराच्या आणि मानवाच्या अस्तित्वावर त्याच्या प्रभावांचा विचार करण्यास आमंत्रित केले आहे.
The philosophy of art invites us to ponder the essence of creativity and its implications for human existence.
कला तिच्या असंख्य रूपात आपल्या भावना आणि सामाजिक रचनांच्या जटिलता प्रतिबिंबित करते.
Art, in its myriad forms, reflects the complexities of our emotions and societal constructs.
तत्त्वज्ञ म्हणतात की कला फक्त सजावटी म्हणून काम करत नाही तर ती जीवनावर एक प्रगल्भ टिप्पणी म्हणून आहे.
Philosophers argue that art serves not merely as decoration but as a profound commentary on life.
ही दृष्टी एक संवाद उघडते कलाच्या उद्देशाबद्दल मानवाच्या अनुभवाच्या विशाल कंबरेतील.
This perspective opens a dialogue about the purpose of art within the vast tapestry of human experience.
त्याच्या परिणामस्वरूप अनेक सिद्धांत उभा राहिला आहे कलात्मक मूल्य आणि त्याच्या व्यक्तिपरक स्वरूपावर.
As such, numerous theories have emerged regarding aesthetic value and its subjective nature.
आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला सौंदर्याच्या प्रतिनिधित्वाने काय अर्थ घेतो याचे पुनर्रचना करण्यास आवाहन करतात.
Critical perspectives challenge us to reconceptualize what representations of beauty entail.
हे अधिक व्यापक तपासकडे नेते जे सांस्कृतिक ओळखातील कलाच्या महत्त्वाबाबत आहे.
This leads to a broader inquiry into the significance of art in shaping cultural identity.
शेवटी कला एक आरसा म्हणून कार्य करते समाजाच्या मुले संघर्ष आणि आकांक्षा प्रतिबिंबित करते.
Ultimately, art functions as a mirror, reflecting society's values, conflicts, and aspirations.
या काचातून आपण कलेचे समजून घेतो की ती केवळ सौंदर्याचा आनंद नाही तर चर्चेचा एक अत्यावश्यक घटक आहे.
Through this lens, we comprehend art not merely as aesthetic indulgence but as an essential element of discourse.
निष्कर्षाचे म्हणणे कला आणि समाज यामध्ये जटिल संबंध सतत अन्वेषण आणि समजण्याची आवश्यकता आहे.
In conclusion, the intricate relationship between art and society merits ongoing exploration and understanding.